डन कर आणि 4 महिने पुढे भेट. मी तेच करतो. राम कृष्ण
डन केलं
डेटा पाहिजे ऍपमध्ये. ऍपमध्ये रेट येते असे येते ऍपमध्ये नेक्स्ट फॉलो अपडेट. तसं केलं ना अशी डोन त्या प्रार्थना लिस्टमध्ये मी 4 महिने पुढे फेकून देतो आणि खाली मेन्शन करतो डो नॉट कॉल.